श्री चांगदेव पासष्टी। ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रेमळ भाविकांना नमस्कार। ग्रंथाच्या 60 ओव्या घेऊन झाल्यात। काल 60वी ओवी संपली। चांगया पुढती पुढती घरा आली ज्ञान संपत्ती, वेद्य वेधकत्व ही अतिती पदी बैसे। चांगदेवा, या चांगदेव 65 माध्यमातून आतापर्यंत जो मजकूर मी तुला कळवला, त्याच्यानी आत्मज्ञान प्राप्ती होते आणि ती ज्ञान संपत्ती एकदा हाताला लागली की मग ज्ञेय आणि ज्ञाता आणि ज्ञानसुद्धा ही त्रिपुटी विलुप्त होते। आणि म्हणून त्यापुढे जाऊन त्या निजात्मपदामध्ये समर्पित होता येते किंवा त्या निजात्मपदावर बसता येते, असा बोध देणारी 60वी ओवी काल घेऊन झाली। आज 61व्या ओवीला प्रारंभ करू। त्याचा आज पूर्वार्ध पाहूया आणि उद्या उत्तरार्धाचं अवलोकन करू। पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय। चांगदेवा तुझे निव्याजे, माऊलिया श्री निवृत्ती राजे, स्वानुभव रसाळ खाजे, दिधले लोभे। हे चांगदेवा, तुझ्या निमित्ताने माझे सद्गुरू, माझी सद्गुरु माऊली श्री निवृत्तीनाथ महाराज या निवृत्ती राजाने स्वानुभव रसाळ खाजे, स्वतःचा अनुभव गोड खाऊच्या रूपात, रसाळ खाजे गोड खाऊच्या रूपात अत्यंत प्रेमाने दिला, दिधले लोभे। चांगदेवा, तुझ्या निमित्ताने गुरु माऊली श्री निवृत्ती राजाने स्वतःच्या अनुभवाचा हा रसाळ खाऊ मोठ्या प्रेमाने मला दिला आहे। म्हणजे चांगदेवाला तर मजकूर कळवतच आहेत माऊली ज्ञानेश्वर महाराज, पण ते स्वतःसुद्धा आपल्या सद्गुरूंच्या पायाशी कृतकृत्यता व्यक्त करत आहे की त्या सद्गुरु माऊलीमुळेच मी तुला हा रसाळ खाऊ देऊ शकलो आणि तुला द्यायच्या आधी त्या सद्गुरु माऊलीनी माझ्या हातात दिला आणि मी तो तुला दिला। माऊली ज्ञानेश्वर महाराज इथे चांगदेवाला म्हणतात की तुझेनी व्याजे तुझ्या निमित्ताने, निमित्त तुला केलं पण खाऊ आधी मला दिला। माऊली निवृत्ती महाराजांनी हा स्वानुभवाचा रसाळ खाऊ अत्यंत लोभाने, अत्यंत प्रेमाने, अत्यंत वात्सल्याने माझ्या हातात दिला। नेहमी ज्ञानेश्वर महाराज आपल्या सद्गुरूंना माय माऊली असे उद्गार काढून आपला प्रेमभाव त्यांच्या चरणी व्यक्त करतात। संपूर्ण महाराष्ट्र ज्ञानदेवांना माऊली म्हणतो, पण ज्ञानेश्वर महाराज आपल्या सद्गुरूंना माऊली म्हणतात। आता माऊली, माता, आई ही जी व्याख्या करतात सद्गुरूंची, महाराष्ट्रातील बऱ्याच संतांनी केलेली आहे, पण मराठी वाङ्मयामध्ये त्याची सुरुवात या चार भावंडांच्या साहित्यातूनच, त्यांच्या अभंगातून, त्यांच्या रचनांमधून, त्यांच्या ग्रंथांमधून पाहायला मिळते। जगात बाळाला प्रथमत सर्वश्रेष्ठ कोणी असेल तर माताच असते। लहान लेकरासाठी जगात सर्वात जास्त शक्तिशाली कोणी असेल तर ती त्याची आई असते. त्याला असं वाटते की माझी सर्व हट्ट, मला लागणाऱ्या सर्व गोष्टी माझी आई, माझी माऊलीच मला पुरवू शकते. म्हणून त्याचा हट्टही तो इतरांकोणाच्या ठिकाणी धरत नाही. आणि त्याला हे माहीत असते की मी माझ्या माऊलीला जे मागेल ते ती मला देऊ शकते, एवढी ती समर्थ आहे. म्हणून जगात लहान लेकरांना सर्व शक्तिशाली, सर्व सामर्थ्यशील कोणी असेल तर त्याची आई असते. स्वामी तिन्ही जगाचा आई विना अधिकारी. त्रैलोक्याचा स्वामी जरी असला, तिन्ही लोकांचा तो ॲडमिनिस्ट्रेटर जरी असला, प्राईम मिनिस्टर जरी असला, तरी तो आईविना भिकाऱ्यासारखा असलो. अर्थात तो कितीही मोठा असला, जर त्याला प्रेम वात्सल्य देणारी आई नसेल तर तो आईशिवाय दरिद्र आहे. कारण आईची जागा कोणीच घेऊ शकत नाही. आई म्हणजे प्रेम स्वरूप, म्हणजे वात्सल्य स्वरूप. ते वात्सल्याचा सागर, वात्सल्य सिंधू, नुसतं ममत्व नाही आहे. ममत्व हा तिचा स्वभाव जरी असला तरी लेकरांच्या ठाई वात्सल्याचा भावच ही तिची वृत्ती आहे. आणि म्हणून वात्सल्य सिंधू आई असं म्हणतात. आई म्हणजे प्रेमाचे मूर्तिमंत रूपच असते, वात्सल्याचा तर सागरच असते. अशा आईला कोण बरे विसरेल. आईची महती आपल्या शास्त्र ग्रंथांनीही गायलेली आहे. देवासारखा मान सर्वात अगोदर कुणाला द्यायचा असेल तर तो आईलाच द्यायला लागतो. कारण पितृदेव भव मातृदेव म्हणत नाही आपण, मातृदेव भव पितृदेव भव. मातेचं नाव आधी येतं, मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव, अतिथी देव भव, हा सिक्वेन्स असतो. त्या सिक्वेन्समध्ये सर्वात आधी आई देवस्वरूपात मांडली, मग वडिलांना देवस्वरूपात मांडलं, नंतर आचार्य म्हणजे गुरूंना देवस्वरूपात मांडलं, आणि नंतर शेवटी जो कोणी अतिथी येईल तो सुद्धा आपल्याला देवासारखाच असतो. पहिली माता, मग पिता, नंतर आचार्य, नंतर अतिथी. आणि तसे पाहिले तर आत्मज्ञानी सत्पुरुषाला सर्व जगच गुरुरूप दिसते. कारण एकदा का आत्मज्ञान प्राप्त झालं, आत्मसाक्षात्कार घडून आला की मग सर्व जगामध्ये माझ्याच योग्यतेचे सर्व, मीच सर्वांमध्ये भरून व्याप्त राहिलेलो आहे अशी जाणीव येते. भगवान दत्तात्रेयांनी 24 गुरु करून ज्ञान कसे मिळविले ते भगवान दत्तात्रेय सांगतात. आणि ज्यावेळी आपण या ग्रुपवर एकनाथी भागवताची चर्चा केली होती त्यावेळी गुरुदत्तांनी त्या 24 गुरूंना नमन केले होते आणि सांगितले होते की ते का माझे गुरु आहे, त्यांच्यामधनं काय घेण्यासारखं आहे. ते गुरु म्हणजे एनिमल्स, प्लांट्स, निरनिराळ्या प्रकारचे, त्यांच्यापासून काय मी शिकलो, काय घेण्यासारखं आहे. जो जो जयाचा घेतला गुण तो तो म्या गुरु केला जाण, गुरुशी आले अपारपण जग संपूर्ण गुरु दिसे. ज्याच्या ज्याच्यापासून जो जो गुण घेतला, आता हा गुणग्राहकतेचाच प्रकार आहे. जे जे मला जिथे जिथे घेण्यासारखं वाटलं तिथे तिथे मी आपली रिसेप्टिव्हिटी ठेवली, मी रिसेप्टिव्ह होतो, आणि त्या त्या ठिकाणी माझी विजन, माझा ॲटिट्यूड असा होता की मी ते रिसीव्ह करायचो. मग एखाद्याच्या ठिकाणी क्रोध कसा त्याग करायचा, एखाद्याच्या ठिकाणी शांत कसं राहायचं, एखाद्याच्या ठिकाणी व्यवस्थितपणे कसं लक्षपूर्वक पाहायचं, असे 24 निरनिराळे व्हर्च्यूज हे सद्गुण आणि ज्या ज्या ठिकाणून मला सापडलेत त्या त्या ठिकाणून मी ती घेतलेत. जो जो जयाचा घेतला गुण तो तो म्या गुरु केला जाण, म्हणून त्यांचे 24 गुरु झालेत. फार सुंदर ते विवरण केलेलं आहे त्या एकनाथी भागवताच्या त्या भागामध्ये, फारच सुंदर. आणि हे 24 गुण आणि 24 गुरु इतकी सुंदर त्याची माहिती त्यात दिलेली आहे. गुरुशी आले अपारपण जग संपूर्ण गुरु दिसे. अपारपण आलं म्हणून सगळं जग सर्वत्र मला गुरुच गुरु दिसतो. एखादं लहानसं लेकरू असेल, लहानसा बालक असेल, त्याला लहान अवस्थेपासून उन्नत अवस्थेला नेणारे पहिले दैवत म्हणजे ही माता असते. माता नुसतं पोषण करत नाही, माता ही नुसतं पोषण करत नसते. आता माझा विषय सॉइल सायन्स आहे, प्रोफेशनली मी सॉइल सायंटिस्ट आहे. मी अनेकदा बोलताना एक गोष्ट सांगत असतो की माती जिला आपण आपली माय म्हणतो, आपली माता म्हणतो, तर त्याची व्याख्या जगातील जी मातीची व्याख्या आहे आणि भारतात केलेली मातीची व्याख्या याच्यामध्ये खूप फरक आहे. आमची मातीची व्याख्या वैदिक आहे, कारण इथे आपण तिला माऊली म्हणतो. मृदा ददाती पोषणम सा माता सर्वेषाम. मृदा माती पोषण प्रदान करते म्हणून ती सर्वांना मातेसारखी आहे. पण आपली आई नुसतं पोषण प्रदान करत नाही, कारण नुसतं पोषण प्रदान केलं असतं तर पोषण देऊन तिचं काम संपलं असतं. आणि जेव्हा कधी काही भूक लागली तेव्हाच आईची गरज पडली असती, एरवी नाही, एवढंच फंक्शन नाही आईचं. आई अदृश्य रूपाने त्या वात्सल्याच्या मार्फत न्यूट्रिशन देत नाही, नॉरिशमेंट देत नाही, पण त्या पुढे जाऊन त्या वात्सल्याच्या स्वरूपामध्ये संस्कारसुद्धा देते. आणि हा मॅकॅनिकली देण्याचा गुण नसतो, याला डिफाईन पण करता येत नाही, नुसत्या ॲक्टिव्हिटीनी याला इंटिग्रेट करता येत नाही. इथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स कुठल्या कामाचं नाही. वात्सल्य आणि संस्कार आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी देता येत नाहीत. तर बालकाला बाल अवस्थेपासून उन्नत अवस्थेपर्यंत नेणारं पहिलं दैवत, दैवत म्हटलं, दैवत कोणी असेल तर ती माय माऊली, माता, आई. हिंडुनी आलो त्रिभुवनात मी, माते समान दैवत दिसले नाही. त्रिभुवनात मी हिंडून आलो, सर्वत्र सर्व ठिकाणी मी गेलो, माते समान दैवत दिसले नाही. आता हा अनुभव येण्यासाठी काही खूप गहन आध्यात्मिक स्थितीत जाण्याची गरज नाही. तुमच्या आमच्यापैकी सर्वांचा हा पहिला अनुभव आहे. याच्यासाठी कोणती मोठी साधना तपस्या करायची गरज नाही. असा हा मातेचा महिमा असल्यामुळे माऊली ज्ञानेश्वर महाराज निवृत्तीनाथांना माऊली म्हणतात, आणि त्याच ज्ञानेश्वर महाराजांना संपूर्ण महाराष्ट्र माऊली म्हणून संबोधितो. त्याचं कारण हे आहे, एक लहानसा पोरगा 14 वर्षाच्या वयात ज्ञानेश्वरी लिहितो, 21व्या वर्षी समाधी घेतो, तेही 800 वर्षापूर्वी. पण त्याचा इन्फ्लुएन्स, त्याची प्रभावळ एवढी मोठी की आजचा गायत सर्वांना माऊली म्हणून पूज्य असावा. होता मुलगा पण म्हणतो माऊली. तर त्यांनी महाराष्ट्राला संस्कार दिलेले आहेत. भक्ती रिव्हॉल्युशन फक्त रिव्हॉल्युशन नाही आहे, भक्ती मुवमेंट हे फक्त मुवमेंट नाही आहे, तर हे महाराष्ट्राला अदृश्य रूपाने दिलेले संस्कार आहेत. मराठी मानवाला, मराठी माणसाला न कळत मिळालेले संस्कार आहेत, म्हणून आपण सर्व त्यांना माऊली म्हणतो. आणि अनेक जणांनी पाहिलं असेल, नुसतं हिंदूच नाही, हिंदू उपासना पद्धतीच्या व्यतिरिक्त इतर उपासना पद्धतीत असणारे लोक महाराष्ट्रातले, ते सुद्धा त्यांना माऊलीच म्हणतात, एवढी त्यांची थोरवी आहे. आपले गुरु निवृत्तीनाथ माऊली तर आहेतच, पण शिवाय राजेही आहेत, श्री निवृत्ती राजे. ज्ञानोबा त्यांना निवृत्ती राजे म्हणतात, याचेही कारण स्पष्ट आहे. राजा म्हणजे सर्वाधिकार संपन्न व्यक्ती, राजापेक्षा मोठ जास्त अधिकार कोणालाच नसतो. तर जो राजा जो असतो तो सर्वाधिकार संपन्न आहे, तसा सद्गुरूसुद्धा शिष्यासाठी सर्वाधिकार संपन्न आहे. श्री निवृत्तीनाथ राजे हेही सर्व जगाला शाश्वत तत्व सांगून स्वामी बनले आहेत. राजाचा अधिकार एखाद्या भूप्रदेशावर असून तो अशाश्वत असतो. प्राइम मिनिस्टर 5 वर्षासाठी निवडून येतो, राष्ट्रपती 5 वर्षासाठी असतो. सिलेक्शनच्या ज्या मोस्टली वरच्या लेवलच्या पोस्ट असतात त्याही टेन्युरल पोस्ट असतात आणि नॉर्मली 3 ते 5 वर्षाचा त्याचा टेन्युअर असतो. परंतु श्री निवृत्तीनाथांचा अधिकार शाश्वत असून तो सर्व जगावर आहे. म्हणून सर्व सद्गुरू सामर्थ्य संपन्न असतात, सर्वाधिकार संपन्न असतात. मौली ज्ञानेश्वर महाराज चांगदेवांना सांगत आहे की अशा माझ्या सद्गुरूनी मौलींनी त्यांच्या स्वानुभवाचा रसाळ प्रेमळ खाऊ तुझ्या निमित्ताने मला दिले आहे. स्वानुभव रसाळ खाजे, खाजे शब्द फार सुंदर शब्द आहे बरं. हा नुसतं मराठी पुरता मर्यादित नाही. खाजे मुडीमध्ये किंवा जी जुनी मराठी होती त्याच्यामध्ये खाजा म्हणायचे, नंतर हळूहळू त्याचं रूपांतरण वेगवेगळ्या शब्दांमध्ये झालं, मग भातकं शब्द निघाला, भातके, भातकं, भातुकलं, आणि नंतर त्याला आणखीन मराठीमध्ये शुद्ध करून खाऊ नावाणी. पण हा खाजा शब्द भारताच्या इतर भागामध्ये सुद्धा प्रचलित आहे. पूर्ण ईस्टर्न इंडियामध्ये, पूर्वी भारत, पूर्वोत्तर भारत, तिथे खाजा म्हणून एक पदार्थ मिळतो. खाजा दुकानांमध्ये, मिठाईच्या दुकानांमध्ये एक पदार्थ ठेवला असतो त्याला खाजा म्हणतात. बऱ्याच ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. आणि तो इतका गोड असतो की त्याच्यावरती नेहमी माशा भिनभिन करत असतात, त्याला झाकून ठेवावं लागते. तर स्वानुभव रसाळ खाजे दिधले लव्हे त्या माझ्या सद्गुरु माऊलींनी त्यांच्या अनुभवाचा, त्यांच्या स्वानुभवाचा रसाळ प्रेमळ असा खाऊ तुझ्या निमित्ताने मला दिला आणि तोच आता मी तुलाही देत आहे. ज्ञानोबा माऊली चांगदेवाच्या निमित्ताने हे गोड स्वानुभव अमृत प्राप्त झाल्याबद्दल कृतकृत्यता व्यक्त करत आहे. आणि तुम्ही आम्ही किती भाग्यवंत की तेच हे चांगदेव 65 रुपी अमृत 65 रुपी खाऊ आपल्यासारख्या सामान्य जनाला सुद्धा इथे प्राप्त झाला आहे. हा अनुभवातीत अनुभव, हे प्रमेयातीत प्रमेय, एरवी आपल्याला कुठे पाहायला मिळत नाही, कुठे वाचायला मिळत नाही, कुठे अनुभवाला मिळत नाही. म्हणून हा थोर उपकार आहे ज्ञानेश्वर माऊलींचा. चांगदेव 65 हा सूत्रग्रंथ काही साधासुधा ग्रंथ नाही आहे. रात्रंदिवस धरून बसलो आणि असं आपण विश्लेषण केलं तरी कमी पडेल. या स्वानुभव अमृताचा जसा मला लाभ झाला तसा तुलाही निश्चितच लाभ होईल असा इथे आत्मविश्वास माऊलींच्या या ओवीमध्ये दिसतो. चांगदेवा तुझेनी व्याजे, माऊलिया श्री निवृत्ती राजे, स्वानुभव रसाळ खाजे दिधले लोभे. लोभे हे खूप महत्त्वाचा शब्द आहे. लोभे कोणतेही मायबाप कोणालाही खाऊ देत नाही, ते आपल्याच लेकराला पहिल्यांदा खाऊ देतात. कारण तिथे लोभ आहे, कारण तिथे ममत्व आहे, कारण तिथे वात्सल्य आहे आणि थोड्या प्रमाणात आसक्ती देखील आहे. आणि म्हणून हा रसाळ खाऊ अत्यंत लोभाने निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वर माऊलींच्या मार्फत चांगदेवाला दिले. पण माऊली काय म्हणत आहे, तुझ्या निमित्ताने मला मिळाला. तिथे सुद्धा बघा, तिथे सुद्धा आपला मी ज्ञानेश्वर माऊलींनी किती खाली नेलेला आहे. चांगदेवा तुझेनी व्याजे माऊली अशी निवृत्ती राजे, हा स्वानुभवाचा रसाळ खाऊ तुझ्या निमित्ताने मला मिळाला. थँकफुलनेस निवृत्तीनाथांची आहे आणि थँकफुलनेस दाखवत आहे चांगदेवांप्रती. तुझ्या निमित्ताने ही विनम्रता आहे, ही हंबलनेस आहे. एवढं ज्ञान असून जशी फळांनी लथपथ झालेली एखादी फांदी खाली वाकावी, तसे माऊलीचा हा तसा व्यवहार आहे। हे विश्लेषण उद्याही पुढे घेऊन जाऊ। इथे थांबायच्या आधी परत या ओवीचा एकदा उच्चार करूया। चांग देवा तुझे निव्याजे, माऊलिया श्री निवृत्ती राजे, स्वानुभव रसाळ खाजे, दिधले लोभे। तुझ्या निमित्ताने चांगदेवा, माझी श्री निवृत्तीराज माऊली हा स्वतःच्या अनुभवाचा रसाळ खाऊ माझ्या हातावर ठेवत आहे आणि मी तो तुला देतोय, तो तू घे। पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम, श्री पंढरीनाथ महाराज की जय।